आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरणविषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रुपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जन मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंगमंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.